आजचे दैनिक सुभक्तीपर बोल
13 जानेवारी
आज्ञा जी उत्पन्न करते, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे, म्हणून तो म्हणतो हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. इफिसकरास पत्र 5:13-14. येशूने लाजराला मेल्यातून उठ अशी आज्ञा दिली तेव्हा त्याने ती आज्ञा कशी पाळली? योहान 11:43 असे म्हणते, त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. ही आज्ञा एका मेलेल्या मनुष्याला देण्यात आली होती. पुढील वचन म्हणते, तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला, त्याचे हातपाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले, तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. योहान 11:44. लाजराने ती आज्ञा कशी पाळली? त्या मेलेल्या मनुष्याने पुन्हा जिवंत हो ही आज्ञा कशी पाळली? या प्रश्नाचे उत्तर येणेप्रमाणे असू शकते. त्या आज्ञेत नवीन जीवन उत्पन्न करण्याची शक्ती होती. ती आज्ञा पाळण्याचा अर्थ म्हणजे जे केवळ जिवंत लोक करू शकतात ते करणे असा होतो. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. देवाने दिलेली आज्ञा मेलेल्यातून उठ ती पाळण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले सामर्थ्य तिच्यात असतं. आपण स्वतः आधी ते जीवन उत्पन्न करून मग ती आज्ञा पाळतो असे ते नाही. जिवंत लोक जे काही ऐकल्यानंतर करतात तसेच आपणही ऐकल्यानंतर सक्रिय होऊन ती आज्ञा पाळतो. लाजर बाहेर आला, तो उठला, तो चालत येशूकडे बाहेर आला. देवाची हाक जीवनाची उत्पत्ती करते. ती हाक जे तत्व उत्पन्न करते त्याच तत्वाच्या सामर्थ्याने आम्ही प्रतिसाद देतो. इफिस 5:14 पॉल म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. निद्रेतून जागे होण्याची आज्ञा तुम्ही कशी पाळता? जर तुमच्या घरात विषारी कार्बन मोनॉक्साईड असेल आणि कोणीतरी बाहेरून ओरडून सांगत असेल, उठ आपला जीव वाचव बाहेर ये, तेव्हा तुम्ही स्वतःलाच जागे करून आज्ञा पाळत नाही. जोरात हाक मारून दिलेल्या शक्तिशाली आज्ञाच तुम्हाला जागे करते. धोक्याच्या वेळी जागृत असलेले लोक जे करतात तेच करून तुम्ही आज्ञा पाळता. तुम्ही उठून घराबाहेर येता, ती हाकच तुम्हाला जागे करते. ती हाक जे तत्व जागृतपणा उत्पन्न करते त्याच तत्वाच्या सामर्थ्याने तुम्ही प्रतिसाद देता. बायबल नव्या जन्माविषयी विरोधाभासी वक्तव्य का करते याचे हे स्पष्टीकरण देते असे मला वाटते. म्हणजे आपल्याला आपल्या ठाई नवे हृदय स्थापित करणे अगत्याचे आहे, परंतु ते नवे हृदय निर्माण करणारा तो देवच आहे. उदाहरणार्थ अनुवादाचे पुस्तक 10:16, आपल्या अंतकरणाची सुंता करा. अनुवादाचे पुस्तक 30:6, परमेश्वर तुझ्या हृदयाची सुंता करेल. यहेस्केल 18:31, आपल्या ठाई नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा. यहेस्केल 36:26, मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. योहान 3:7, तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे. 1 पेत्र याचा 1:3, त्याने आपल्याला पुन्हा जन्म दिला. नव्याने जन्मले पाहिजे या आज्ञाचे पालन करण्यासाठी प्रथम जीवन आणि श्वास या दैवी देणगीचे कार्य आमच्यात साधले जाणे अगत्याचे आहे, आणि त्यानंतरच आम्ही ते करू शकतो जे जिवंत आणि श्वास घेणारे लोक करू शकतात. देवावर विश्वास ठेवून कृतज्ञ अंतकरणाने आणि प्रीतीने त्याचा धावा करणे. जेव्हा देवाची आज्ञा पवित्र आत्म्याच्या उत्पत्ती करणाऱ्या आणि बदल घडून आणणाऱ्या सामर्थ्यासह येते, तेव्हा ती आज्ञा जीवन देते आणि आम्ही विश्वास ठेवतो आणि आनंद करतो आणि आज्ञा पाळतो.